नमस्कार, मी कल्पना भास्कर परब. माझ्या आजच्या गोष्टीचं नाव आहे जगण्याचा अर्थ. साने गुरुजी जेव्हा अमरनेरच्या शाळेत मुलांना शिकवत होते तेव्हा गरीब मुलांना ते नेहमी मदत करीत. कुणाची फी भरत, कुणाला पुस्तकं घेऊन देत, कुणाला कपडे घेऊन देत, तुटपुंजा पगार. गावी पैसे पाठवून जेवढे शिल्लक राहत त्या पैशात ते वसतिगृहातच जेवत. एकदा त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक गोखले सर यांनी वसतिगृहाचे रजिस्टर तपासले तेव्हा त्यांना असे आढळून आले की साने गुरुजी महिनाभरात फक्त एक वेळच जेवत. आपण रोज 2 वेळा जेवतो म्हणजे 30 दिवसात 60 वेळा जेवण घेतो. परंतु रजिस्टरमधील नोंदीनुसार गुरुजींनी एका महिन्यात फक्त 30 वेळा जेवण घेतले. एक वेळच्या जेवणाचे पैसे वाचून ते गरीब मुलांना मदत करीत. गोखले सरांना हे कळताच खूप वाईट वाटलं. त्यांनी साने गुरुजींना निरोप पाठवून घरी बोलावून घेतले. गोखले सर म्हणाले, साने आजपासून तुम्ही रोज आमच्या घरी जेवायचे. असे म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला ताबडतोब ताटं वाढायला सांगितले. वरण, भात, पोळी, 2 भाज्या, लोणचं, पापड असा सारा जेवणाचा उत्तम भेद होता. गरम गरम वरण भातावर साजूक तुपाची धार ओतून गोखले काकूंनी म्हटले, आता करा सुरुवात. त्या दिवशी रात्री गुरुजी जेवून आपल्या खोलीवर परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता गोखले काकूंनी पुन्हा जेवणाची तयारी केली. गोखले सर आणि काकू गुरुजींची वाट पाहत बसले. तेवढ्यात एक विद्यार्थी साने गुरुजींचं पत्र घेऊन गोखले सरांकडे आला. ते पत्र वाचता वाचता गोखले सरांच्या डोळ्यातून टप टप अश्रू ओघळू लागले. काकू म्हणाल्या, अहो काय झालं, कुणाचं पत्र आहे? काही न बोलता सरांनी ते पत्र काकूंना दिलं. साने गुरुजींनी त्या पत्रात लिहिलं होतं, गोखले सर, तुमच्याकडच्या पंचपक्वान्नांचा जेवणाचा बेत फार उत्तम होता. काकूंच्या हातच्या स्वयंपाकाची चव तर अवर्णनीय आहे. परंतु मला क्षमा करा, यापुढे मी तुमच्याकडे जेवायला येऊ शकत नाही. आज माझ्या देशात माझे 1,00,000 बांधव असे आहेत की जे एक वेळचं जेवणही पोटभर घेऊ शकत नाहीत. अशा वेळेला मी आपल्याकडच्या पंचपक्वान्नांचं सुग्रास भोजन करणं पाप समजतो. डोळ्यातील टिप पंचाने पुसत गोखले सर म्हणाले, माझ्या 50 वर्षाच्या आयुष्यात आज मला जीवनाचा खरा अर्थ समजला. स्वतःसाठी तर सारेच जगतात, पण दुसऱ्यांसाठी तो जो जगतो त्यालाच खरा जगण्याचा अर्थ समजलेला असतो. गोखले सरांनी त्या दिवसापासनं आपला साहेबी थाट सोडला, मऊ मऊ गादीवर झोपणं सोडलं, स्वतः चरख्यावर सूत कातून खादीचे कपडे वापरू लागले, जीवनात साधेपणा आणला, सेवेचा वाटा उचलला. अशा प्रकारे त्यांचे अंतर्बाह्य परिवर्तन झाले. मित्रांनो, कोणती गोष्ट इतरांना समजवण्यासाठी आधी स्वतः ती आचरणात आणणं गरजेचे असते, बरं का? साने गुरुजींनी आपल्या आचरणाने अनेकांचे जीवन बदलून टाकले. धन्यवाद.